गणना प्रकरण 9 वल्हांडण सण पाळण्याविषयी नियम. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सिनाय रानात मोशेला म्हणाला, नेमिलेल्या समयी इस्रायल लोकांनी वल्हांडण सण पाळावा. ह्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी नेमिलेल्या समयी त्याच्या संबंधाचे सर्व विधी व सर्व नियम ह्यास अनुसरून तुम्ही तो पाळावा. मग मोशेने इस्रायल लोकांना वल्हांडण सण पाळावयास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी सिनाय रानात वल्हांडण सण पाळला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी सर्व काही केले. एका मनुष्याच्या प्रेतामुळे अशुद्ध झालेले काही पुरुष होते, त्यांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना, म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन यांच्याकडे आले आणि ते मोशेला म्हणाले, एका मनुष्याच्या प्रेतामुळे आम्ही अशुद्ध झालो आहो, तर इस्रायल लोकांबरोबर नेमिलेल्या समयी परमेश्वराला अर्पण आणण्याची आम्हाला का मनाई असावी. मोशे त्यांना म्हणाला, जरा थांबा, तुमच्याबाबत परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग की तुमच्यातला किंवा तुमच्या वंशजातला कोणी प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला तरी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळावा. दुसऱ्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी त्यांनी सण पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्यांच्याबरोबर वल्हांडणाचा यज्ञपशु खावा. त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्यांचे हाड मोडू नये. वल्हांडणाच्या सर्व विधींप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा. परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. नेमिलेल्या समयी त्याने परमेश्वराला अर्पण आणले नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी. तुमच्यामध्ये राहणाऱ्या कोणा परदेशी याला परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळावयाची इच्छा असली तर त्याने ह्या सणाचे विधी व नियम ह्यास अनुसरून तो पाळावा. स्वदेशीय व परदेशीय ह्या दोघांनाही एकच नियम असावा. निवास मंडपावरील मेघ. निर्गम प्रकरण 40 पदे 34-38. ज्या दिवशी निवास मंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली. संध्याकाळी तो निवास मंडपावर अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला. असे नित्य होत असे. दिवसा मेघ त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे. जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्रायल लोक कूच करीत आणि तो मेघ जेथे थांबे तेथे तळ देत. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोक कूच करीत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत. निवास मंडपावर जितके दिवस मेघ राही तितके दिवस ते तळ देऊन राहत. मेघ निवास मंडपावर बरेच दिवस तसाच राहिला तरी इस्रायल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून कूच करीत नसत. कधी कधी मेघ थोडेच दिवस निवास मंडपावर असे तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तसेच तळ देऊन राहत आणि पुन्हा परमेश्वराची आज्ञा झाली म्हणजे कूच करीत. कधी कधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी तो हल्ला म्हणजे ते कूच करीत. दिवसा किंवा रात्री केव्हाही मेघ वरती गेला की ते कूच करीत. मेघ निवास मंडपावर छाया करून 2 दिवस 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत आणि कूच करीत नसत. तो वर गेला म्हणजे ते कूच करीत. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ हलवीत. परमेश्वराने मोशेच्याद्वारे त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे ते परमेश्वराचा नियम पाळीत.